आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी प्राप्ती गावकर तुमका राष्ट्रीय खबरो दिता. थायलंडातल्या फुकेत विमानतळार हैदराबादातल्यान फुकेताक वचपी एअर इंडिया एक्सप्रेस विमानाच्या नोजविलान समस्या निर्माण जाली. सुत्रांनी दिल्ले माहिती प्रमाण विमान धावपट्टीचेर अडकले आणि हे घडणुके उपरांत अधिकाऱ्यांनी फुकेत विमानतळार विमान सेवा स्थगित केल्या. एअर इंडिया एक्सप्रेसान निवेदनात सांगला की क्रुवान सगळ्यो प्रमाणीत प्रक्रिया पाळल्यात आणि लोकांक विमानातल्यान सुरक्षितपणान सकयल देवयल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केरळाचे नाव बदलून केरलम करपाच्या या निर्णयाची एनडीएच्या बसकेन तोखणाय केली. केरळमाच्या कोची शारात विकसित केरळम विथ मोदी या नावान जाल्ले एनडीएचे बसकेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उलयताले.
आप सभी की बरसों से इच्छा थी कि केरला का नाम बदलकर केरलम किया जाए. केंद्र की हमारी बीजेपी एनडीए सरकार ने इस प्रस्ताव को मंजूरी दे दी है. भारत के इस सुंदरतम राज्य को अब मलयाली कल्चर के मुताबिक सही नाम मिला है, सही पहचान मिली है.
भूगोल, हवामान, तंत्रगिज्ञान असे जायते फायदे केरळात असतात. लग्न आणि परिषदेचे ते पहिले स्थान जाऊक जाय, तसेच पर्यटन, प्रतिभा, तंत्रगिज्ञान या क्षेत्रात नवी संद निर्माण जातली असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगले. अस्तंत आशियातल्या भारतीयांची सुरक्षितताय राखून दवरतले असे आश्वासन त्यांनी दिले. आता सावन राज्यात केरळम म्हणपाच्या निर्णयाचा उल्लेख त्यांनी हे महत्वाचे पाऊल उभारपाविषयी खोशी उक्तायली. त्रिशूर, तिरुवनंतपुरम आणि जायत्या पंचायतीच्या लोकांनी एनडीएचेर आपलो विश्वास दिला आणि पुराय केरळातय असोच आधार मेळपाची अपेक्षा असा असे त्यांनी नदरेक हाडले. डबल इंजिन सरकार दुप्पट उदरगत करतले असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उक्तायले. सभापती ओम बिर्ला हांका काढून उडोवपाची मागणी आशिल्ल्या विरोधी पक्षाच्या ठरावाचेर लोकसभेत परतून एक फाऊट चर्चा सुरू झाल्या. हे चर्चेत वाटो घेतना विरोधी पक्षांनी त्यांच्या काय फुडाऱ्यांचो अहंकार भागोवपा खातीर हो ठराव हाडला असे भाजपाचे रविशंकर प्रसाद हांनी म्हणले.
माननीय स्पीकर साहब के खिलाफ जो प्रस्ताव आया है, ये मैं पूरी जिम्मेवारी से कहूंगा, उनके खिलाफ अविश्वास नहीं है. किसी के अहम की संतुष्टि के लिए बात कही गई है, किसी के अहंकार के संतुष्टि के लिए बात कही गई है.
विरोधी पक्षाचे फुडारी राहुल गांधी हांनी परदेशात उलयतना आपल्या उतराविषयी जतनाय घेवची. राहुल गांधी भारताचे संविधान, संसद आणि वेचणूक आयोगा आड टिप्पणी करतात असो आरोप रविशंकर प्रसाद हांनी केला. काल काँग्रेसीचे खासदार मोहम्मद जावेद हांनी हो ठराव मांडलो. सभापती ओम बिर्ला हांनी लोकसभेतले विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी आणि हेर विरोधी फुडाऱ्यांक सभाघरात आपले विचार मांडपाक मान्यताय दिवना आणि विरोधी पक्षाच्या बायला खासदारांचेर बेकायदेशीर आरोप केल्यात असो आरोप ताणी केला. सभाघरातल्या सगळ्या विभागांचो विश्वास मेळोवपा खातीर जाय आशिल्ले निपक्षपातीपण सांभाळपाक ओम बिर्ला हांका अपयश आयले असोय आरोप मोहम्मद जावेद हांनी केला. वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग हांनी आज नवी दिल्लीत भारत टॅक्स 2024 उक्तावण केले. या कार्यावळीची तिसरी आवृत्ती ओनू 14 ते 17 जुलै मेरेन राष्ट्रीय राजधानीतल्या भारत मंडपान जातली. कापड क्षेत्रात वेपार, गुंतवणूक आणि नेटवर्किंग हांचे खातीर ती एक मुखेल माची असा. फुडल्या दिसांनी भारत सैमीक तंतूंचे केंद्र म्हणून उदेतलो असे गिरीराज सिंग हांनी या संदर्भात उलयताना सांगले. बायला आणि भुरगी उदरगत राज्यमंत्री हांनी बायलांच्या फुडारपणाखाला उदरगत आस्पावीत वाढ आणि लैंगिक समानताय मुखार व्हरपाच्या उद्देशान जागतिक भागीदारी खातीर भारताची वचनबद्धताय उक्तायल्या. आयज न्यूयॉर्कात कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनाच्या 17व्या अधिवेशनात आयज लैंगिक समानताय आणि बायलांच्या सशक्तीकरणाविषयी सहकार्याचेर चर्चा करपा खातीर आंतरराष्ट्रीय समकक्ष आणि संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वरिष्ठ फुडाऱ्यांकडेन सावित्री ठाकूर हांनी द्विपक्षीय बसका घेतली. बायलां आणि चलयांचे सशक्तीकरण वाढोवपा खातीर आंतरराष्ट्रीय सहकार्याक घटमूट करपा खातीर नवे मार्ग सोदून काढपाची महत्वाची संद हातूंतल्यान मेळ्ळ्या असे ताणी सांगले. खेळ, 22 वर्सां उपरांत पहिलेच खेपेक भारत राजधानीत आशिया कप 2027 तिरंदाजी सर्तीच्या दुसऱ्या टप्प्याची यजमानकी करतलो. स्विस ओपन बॅडमिंटन 2026 सर्तीत एचएस प्रणॉय आणि किदंबी श्रीकांत आज दादल्यांच्या एकेरी सर्तीत भारतीय आव्हानाची सुवात करतले. हवामान. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन जम्मू काश्मीरांत व्हड प्रमाणांत पावस पडपाचो अदमास उक्तायला. आसाम आनी मेघालयांत शेनवारा अशीच परिस्थिती निर्माण जातली. अस्तंत राजस्थान, विदर्भ, उत्तर कोकण आनी गुजरातांत फाल्यां मेरेन उश्णतेच्या ल्हारांचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. आमच्या फुडलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळी 8:40